कालच्या दिवशी एक अप्रतिम घटना माझ्यासोबत घडली, तीच घटना तुमच्यासोबत शेअर करायची आहे. काल मी एका फार सुंदर शाळेत गेलो होतो, स्पॅनियर स्कूलमध्ये. त्यांचा एक प्रोग्राम होता, पदवीदान. आजकाल विद्यार्थ्यांना, लहान लहान विद्यार्थ्यांना, म्हणजे ज्युनियर के जी, सिनियर के जी पासआउट केली, कोर्समध्ये जाण्याआधी त्यांना त्यांची सेरेमनी होते, पदवीदान सोहळा केला जातो. आणि हा सोहळा काही शाळा आजकाल राबवता आहेत, त्यांमधली एक महत्त्वपूर्ण शाळा म्हणजे स्पॅनियर स्कूल. खऱ्या अर्थानं वेगवेगळे उपक्रम हाती घेऊन विद्यार्थ्यांचा मानसिक, एक माणूस म्हणून आणि एक विद्यार्थी म्हणून सर्व अंगाने कसा विकास होईल याचा ती मंडळी विचार करतात. तिकडच्या विद्यार्थ्यांना भेटण्याचा मौका मिळाला, त्यांच्यासोबत गप्पा मारल्या आणि खऱ्या अर्थानं परत एकदा एक गोष्ट जाणवली की येस, बच्चे मन के सच्चे. लहान लहान पोरांमध्ये जी पॉझिटिव्ह एनर्जी असते ती खऱ्या अर्थानं आपण अजिबात बीट करू शकत नाही. आणि ना इनोसन्स हा जो फॅक्टर आहे त्यामुळे ही पॉझिटिव्ह एनर्जी जरा जास्त येत असते. म्हणूनच स्वतःतलाही इनोसन्स कधीच संपू देऊ नका, कायम माणूस पॉझिटिव्ह राहील. इझ थॉट के साथ पलट फ्रॉम मैं तेरा हीरो. एन्जॉय सुपर हिट्स 93.5 रेड एफएम. बजाते रहो.